प्रिय श्रोता सेवा कार्यक्रम सच्चो सर रीते मेवा स्वागत है यू पाकु आशा है यू की इत कार्यक्रम तेमे कुन आत्मिक लाभ पुट्टल सच्चो शांति उन्डे जिंदगी तलाई सच्चो सर्री पुट्टल ते इदिना पहले की अमट परमेश्वर ता संदेश तुन केंच कम वलट अमट उन्दी मधुर पाटा केंच कम सच्चो सारी कार्यक्रम तोन केंजन वाले सब भई भावड़ू ना निश्चे लखनऊ प्रभु ईशु ना पवित्र नाम ते मेकुन सब तो नवा सेवा अने माकुन आशा है कि इमट मावा नेट आईत बाइबल अध्ययन तक कार्यक्रम तुन केंजन लाई तैयार आईट होए नावड प्यारो संग वाले रित बहुन मेकुन मालूम है कि युद्यंग ने अमट नयो नियम तल याकूब ना किताब तल अपनो अध्ययन तुन किसरे मातुड़म यदि इमट भी प्रभु ईशुन पर रो सचो मन तल विश्वास की कृत्य वोल मीवा भी जीवतुन पूर्व रीति तल बदले सियानुल ओंडे मीवा जिंदगी ते भी पड़ंग पड़ंग अने अचंभो कामकनु कैनुल ते इदिन पहले की अमट प्रभु न सच्चो वचन तखाक दाकुम प्रभुन से बुद्धि शक्ति ओंडे समस्तुन तलहकुम मौल सच्चो अने जीव तो प्रभु नी अमट सब दिबार फिर ईसु मसीह नाम ते निकर रो वाई तोड़म उन्हें अमर ने कुन जीव तल खूब धन्यवाद सिया तोड़म बाड़ी की इमामा कुन पिजड़ दियांग ने पिजड़ा महीना ते उन्हें पिजड़ा साल ते खूब अच्छा वालू इरती उन्हें वायन वाले सब दुख तकलीफ अने मुसीबत तल भी बचेक सिकोन इरतो नी इदनी वा मा पर रो दया नि प्रेमान परमेश्वर दाऊनी इतघड़ी ते मवानी से बिन्तियान की पवित्र आत्मा ता शक्ति तल निवा जीव तो वचन गनु निर्ण पड़ा गहरो तल पुंदल लाई मावा मदद की और येड सब केंजन वाले भाविला अनि सेलक न डूमते बुढ़े बांगे भी परेशानी ते हुई ते इम्मा बड़ा सब समस्या न समाधान किसी से धन्यवाद प्रभु ने इम्मा मावा बिन्ती तुन खींच थी अमटनी कुन सब मंदिर लाई धन्यवाद सीता के एक बिन्ती तुन यीशु मसीह ना नाम ते तलक की तुना आमीन। नावड प्यारो संग वाले रिच पिजड़ा कार्यक्रम ते अमट याकूब ना किताब तले अदेना सयुंग पाठताल अपनो अध्ययन तुन कीतम अनिर्ण भी अमट अपनो कार्यक्रम ते याकूब ना किताब तले अदेना सयुंग पाठता उन्दी वचन तल अरिकुन सारू वचन लुगुस विचार की कम ते इमट सब के जट नेटायत कार्यक्रम तुन नेटा खास मांदियान धन उन्दी दुखान याकूब न चिट्ठी ता सयुंग पाठ धन दौलत अनि धनी लोगोड़ शुरू आईता है परमेश्वर ता वचन धन अनि धनी ड खिलाफ ते हिले परत धन तुन बहुन कमाई क्या तोड़ई और अद्देन बदरंग ने उड़ कामते दिए ती तोड़ई परमेश्वर अदेन बारे ते चिंता किसी रे मत तोलाई परमेश्वर खिलाफ ते आंदोल लोभ क्यान वाले इतोड़ लाई अनुबोल खिलाफ ते ही बेमानी तल कमाई की तल वाले धन ता कारण तल और बोर धन दौलत तुन गलत रीति तल खर्च क्या तोड़ाई यू सब मांदे नुमा कुन परमेश्वर गा करे चिरे मत तोलाई राजल दाऊद दुष्ट न भरो पुरो आये न हुड़सी कुन बिल्कुल दुखी आसी हंतो लई इदमान दी वोन खूब घबरे किंदु पुरानो नियम ते भजन संहिता ता किताब अदेना 37 पाठ ता 35 अनि 36 इवरण वचन कने राजल दाऊद माकुन इवन करश्चरे मातो लई अनादुष्ट तोन खूब धनी अनि इवन फैले माता के उड़तान बहुन बेने ली लोमड़ा अपनो निजी धरती ते फैले माइताई पर बप्पोड़े बोले हके डल हत्तुल ते बड़ंग हुड़तुल की बोल अगहई आईले उन्हें अन्ना भी वोन पीड़तन पर वोल नाकुन भेगे भेले पुट्टोल उन्हें मुन्ने भजन 37 ते दाऊद राजल भी इवन वैश्चरे मातोले बदन पर रो एगा याकूब ता जो रही पुरानो नियम ते ही भजन संहिता ता किताब अदेना 37 पाठ ता येड़ू वचन ते इवन लिखे माताई यदि मैं करूं पवित्र पोती होए ते इमट भी ना संगने इवचन नु उड़से सके माई तोड़ी अने अन्ना मिहिनल इवचन नु पढ़े मासरे मातोना परमेश्वर ता सामनो बिल्कुल चम्मे के मन उन्हें पढ़ा धीरस तल वो ना आशा तुन इर्रा अने वोल मानवाना कारण तल मिने कुड़े माई मा वो ना कांग पढ़ा अच्छा तल आयता नहीं उन्हें बोल बुरो हिकमत नू टंडी तो लई इदुंदी अलग रंग न मांदियान उन्हें मुन्ने लिखे कहन वाले इगा परमेश्वर तुनहल माने कहन वाले मानवालोड लाई इद वेसोड़ी तुन काम ते ये चिरे मात तो लई याकूब इगा यून इन तो लई की अपोर तक दुष्टता भरपूरो आयना होड़सिकुन दुखी आसिकुन रहे मात तोल बपुर तक वोल परमेश्वर ता भक्ति ता रोते हंजिकुन अद्देना आखरी है ले पुंजी एनुल उन्हें मुन्ने भजन सहित ता के तापते ही अद्देना 73 पाठ ता 12 वचन तल अरिकुन 20 वचन लुगस प्रभु माकुन ये उन करश्चरे मात तोले उड़ाट येड तो दुष्ट लुगोड़ आंदोड़ ते भी हमेशा अच्छा हिस्सा ते मंजिकुन धन दौलत तुन अर्पकीता के मन तोड़े पक्को अन्ना अपनो जीवतुन बेकार ते ही चोक पाक कीतन उन्हें अपनो कई कनु बेदाग आसी को नरतो ना बाड़ी के अन्ना दिन मैंड मार दिता के वातो ना। पण रोज त दिया ते सकाळे प्रभु ना मारना कुन पुटता है। यदि अन्ना इहुन इन्ने ना किए अन्ना इहुने इंदका ते हुड़ा अन्ना निवोड़ मर्क नू याने की वोड़ा औलाद ता संगने कट्टरपंता व्यवहार किए बल। बपोड़ अन्ना सोचे क्या लातन की इद्देन अन्ना बहुन समझे मायका तेत नावन नजर ते पढ़ाई कठिन मुसीबत मंजीता। बपोड़ता कि अन्ना ईश्वर ता पवित्र जगते हंजी कोन वो लोगोड़ा नतीजा तो नहीं ले विचार के वोन पक्को इमा वोड़ून घिसले मायन वाले जगते इरितोनी ओंडे वोड़ून अहुच्च कोन सत्यनाश किसी से आतो लई आहा वोड़ घड़ी मेटे बहुन उजड़े मासी अंतोड़े वोड़ मिसे मासी दानो ओंडे वोड़ घबरे माता के नास आसी अंतोड़े बहुन जगे मायन वाले सपना तुन बुरो इंतो लई अहू ने ये प्रभु नहीं बपोड़े मत एत की अधघड़ी ते वोड़ून छाए तले का समझमा से कुन बुरो इंदानुल परमेश्वर यड़ सब ताप नो बखत ते न्याय कैनुल तिवड़ अटभड़ी टनी से लखने इंगा मट अपनो खास अध्ययन तुन शुरू किसरे मत तोड़ा याकूब न किताब अदेना संयुग पढ़ता उन्दी वचन ते प्रभु माकुन इहुन करश्चरे मत तोले ते इमट सब के जट की याकूब मुन्ने बड़ंग वैश्चरे मत तोले ये धनिरित के जट मी पर रो वायन वाले दुख थे नल किल्पे मासे कुन आड़ट नावड़ प्यारो रिट बड़ंगिगा लेखे क्यान वाले याकूब अपनो बखत नोड परमेश्वर तुन हल माने क्यान वाले धन्य बारे ते वंक्सरे मत तोले या फिर वायन वाले दियाना बारे ते वैश्चर्य मत तो लाई वास्तव ते वोल अपनो बखत नोड धनीड़ुन चेते किसरे मत तो लाई ओंडेद चेते क्या ना मांदी बेने भी बखत तो लोग उड़ लाई आशीष के माइताई ओंडेद मावा बखत तोड़ धन दौलत वाले लाई भी आशीष के माइताई याकूब इद वचन तुन बपोड़वन तुल उन्हें बपोड़े इद वचन पूरो आतु यदि मट इदन समझे मासी दाकुम ते इद बिल्कुल साप मांदी आसी दाल की इद वचन माव बखत तलाई भी सच्चो है नावल प्यारोड़ित याकूब अपनो चिट्ठी तुन 45 अनि 50 संत नड्डुम ते लिखेगी तुल अने बोड़े बोड़े इदन 60 सन भी इंतोड़े उन्हें इद प्रभु ईशु ने बखत ते ही लिखे माताई परकर रूम वाइन वाले दिया ते यरूशलेम देश ता नास पको मंजीता उन्हें 70 सन ते प्रभु ने बखत ते तितुस पड़ोडोल दूसरो देश ते राज कैन वाले यरूशलेम शहर तुन पड़ा भयंकर रीति तल नास के सिवाट तुल बहुन बोल नास की तुल उन इदे न पहले बोले भी यो नास हल किसी मत तोड़ प्यारो भैडी टैनिस से लखनेट तितुस विश्वासिर से अनि यहूदिर से खूब ज्यादा घिन किंदोल और ये रन ते जना लोड़ इंसान यरूशलेम देश ते मन दौड़ उन्हें बपोड़ तितुस हमला की तुल उल बोले धन दौलत वाले यहूदिड़ अनि विश्वासिड़ यरूशलेम देश ते आइले छोड़ के बोल या तो बोल बोड़ तलवार तल नाश के सिवाट तोड़ या फिर वोड़ून अपनो संगने गुलाम बने सुन वो तुल यू ने 70 संत प्रभु ने बखत ते सारो धन दौलत अनि धनी लोगोड़ यरूशलेम देश तल या तो नासासी हत्तुड़ या वोड़ा धन दौलत तुन लूटेक सी ये तुड़ या फिर वोड़ून वोड़ा धन तल अलग किसी कोन कंगाल अनि गुलाम बने किसी तोड़ याकूब जो कि प्रभु यीशु नोल चेला लाने आदो भाई मंजी तोल वोल इहुन कट्टर मांदी तोन इदन लाए लिखे किसी सके मात तोल बाड़े की प्रभु यीशु बपोड़ ए धरतीत पर रो अपनो चेला लोड़ा संगने मांदिन की तोल उन्हें वोड़ उन पढ़ाई रास्तांग मांदी नू पते की तोल उन्हें वोड़ संगने वायन वाले दिया तांग मांदी ना ಭಾರತೆ ಬಿಚಾರ್ಚಾ ಕಿಂದುಲ್ ಒಲಿಯಾನೆ ಕಿ ಪ್ರಭುಜಿ ಅದ್ಭಕತ್ತೆ ಇವನ್ ವ್ಯಾಚರೇ ಮಾ ತುಲ್ಕಿ ಭವೆನ ಮಟ್ ಇವ್ ಮಾಂದಿನು ನಯು ನಿಯಮತೆ ಲುಕನ ಬಯಾನ್ ಪಡೋಡ ಕಿತಾಬ್ತೆ ಅದೇನ 21 ಪಾಠ ಬೀಸ್ ವಚನತೆ ಪಡೆಮಾಯ್ತೋಡ ಉಲೋಂಡೆ ತುಲ್ ಜಾತೆ ಜಾತೆಡುನ್ ಅನಿ ರಾಜರಾಜ್ತುನ್ ಮುಯ್ಸಿ ವಾಟನು ಬಪ್ಪುಡ್ ಹುಡುಕಿಡ್ ಕಿ ಯರುಶಲಂ ತಾ ನಾಲೂ ಖಾಕ್ ಫೌಜ್ ಘೇರೆ ಕಿ ತಾಂಗ್ ಅಪ್ಪುಡ್ ಪುಂದಾಕಿಡ್ ಕಿ ಅದ್ದೇನ ಬರ್ಬಾದಿ ತದಿಯಾ ವಾಸಿಯತ್ತಾಯಿ ನಾವುಡ್ ಪ್ಯಾರು ಸಂಗ್ ವಾಲರಿತ್ ಪ್ರಭು ಈಶುನ ಎದ್ಮಾಂದಿ ಪ್ರಭುನ ಬಖತ್ತೆ ಹಿ 70 ಸಂತೆವನ ವನ್ಕಾನ್ ಲೇಖ ಬಿಲ್ಕುಲ್ ಪುರು ಆತು ಅನೆ ಮುನ್ನೆ ಯಾಕೋಬ್ ನ ಕಿತಾಬ್ ತೆಯ ದೇನ ಸಯುಂ ಪಾಠ್ತ ರಣ ವಚನ್ತೆ ಅಮ್ಮಟ್ ಇವನ್ ಕರಿತಾತೋಡ ಮೀವ ಧನ್ ದೌಲತ್ ಕಡಿಸಿ ಅತ್ತ ಮೀ ಅದಿಕ್ಕಡಿನು ಕೀಡಂಗ್ ತಿಂಜಿ ಎತ್ತು ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸೀನ ವಾಯ್ನ ವಿಡ್ಚಿತೆ ಬೋಡುನ್ ಇಹುನ್ ಚೇತೆ ಕಿ ತುಳ್ ಕಿ ದುನಿಯಾತ ಪೂರ್ವ ಧನ್ ದೌಲತ್ ಬೇಕಾಮಿ ಅನಿ ಬಿನಾ ಮತಲಬ್ ವಾಲೆ ಪಸ್ಸಿದಾಲ್ ಇದ್ಮಾಂದಿ ತಲ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಹಲ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲಡ್ ಧನಿಡು ಜೀನ್ ವಾಯ್ತಾಯ್ ಉಲ್ ಇದ್ದನ್ ಪಸನಲ್ ಕೇವಲ್ ಇದ್ದನ್ ಲೈ ಧನಿ ಇವನ್ ಪುಂತೋ ಲೈ ಕಿ ಬೋನ ಜಿಂದಗಿತೆ ಬಾಂಗೆ ಪಕ್ಕೋ ಇಲ್ಲೆ ಬೇನಾ ದಿಯಾ ತಲ್ ಮಾನವಲ್ ಪೈಸಂ ಕಮೈ ಕ್ಯಾನ ಶುರು ಕಿಸಿ ಸ್ಯಾತೋ ಲೈ ಅದ್ದೆ ದಿಯಾ ತಲ್ ಪರೇಶಾನಿ ರೋಗ್ ವರಿತಾನ ಅನಿ ಓಳ ದಿಮಾಗ್ ಥಕೆ ಮಾಯ್ನ ಚಿಂತಾಂಗ್ ಒಂಡೆ ಮೋತ್ತ ಕಾರಣ ತಲ್ ವರಿತಾನವನ ಸಾಮ್ನೋ ನಿಚ್ಚಿಯಂತಾಯಿ ಅನಿ ಮುನ್ನೆ ಮುಂದು ವಚಂತೆ ಮಿಯ ಸೋನು ಚಾಂದಿತೆ ಕಾಯಿ ಅರ್ಸಿ ಅತ್ತಾಯಿ ನ್ಯಾಯ ತದಿಯ ಇತ್ ಕಾಯಿ ನೀವ ಖಿಲಾಬ್ ಗವಾಯಿಸ್ಯಾಲ್ ಅತ್ಕೇಸ್ತಲೇಕ ಮಿಯ ಮೇಂದುಡುನ್ ನಾಸ್ಕ್ಯಾಲ್ ಏಹುನ್ ಧನ್ ಆಖ್ರಿ ದಿಯಥಿನ್ನಲ್ ಚಮಕಿ ತೋಡಿತ್ ನಾವುಳ್ ಪ್ಯಾರೋಡಿತ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತೋನ್ ಹಲ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲಡ್ ಧನಿಡ ಖಿಲಾಪ್ತೆ ಪರಮೇಶ್ವರ್ ತಾಯ್ ಸಜಾನ್ ಬೂಡ್ ರನ್ ಧನಿಡ ಬಾರೆತೆ ಪ್ರಭು ಯೇಸು ಮಸೀಹಲ್ ಮಾಕುನ್ ಬದೆಗಿತ್ತೋಲ್ ಉರ್ರಂಟೆ ಸಾಸಿ ಹತ್ತೋಳ್ ಇದರಂಗ್ ನ ಮೋತ್ ಧನ್ ದೌಲತ್ ವಾಲೆನ ಊನ ಧನ್ ತಲ್ ಅಲ್ಲಕ್ಕಿಸಿ ಜಾತಾಯಿ ಉಲ್ ಹಮೇಶ ತ ಅಪನು ಧನ್ ದೌಲತ್ ತ ಸಂಗ್ನೆ ಹಲ್ ಮಂಜಿ ಸಕೆ ಮಾನಲ್ ಘಡಿ ಮೇಟೆ ಸಬ್ ಕುಜ್ ಛೋಟೆ ಮಾಸಿ ಅಂತಾಯಿ ಒಂದು ಬಾರ್ ಬಿನಜನಿ ಪರಿವಾರ ತೆ ಮುಖಿಯ ನ ಮೋತ್ ಆಸಿ ಹತ್ ಬಿನ ಘಡಿ ತೆ ಓಲ್ ಅಪನು ಆಖರಿ ಸಾಸ್ತುನ್ ಯೇ ಚಿರೇ ಮಾಸಿ ತೋಲ್ ಅದ್ಭಗತ್ ತೆ ಪರಿವಾರ ತೋರ್ ಸಬ್ ಸದಸ್ಯ ರುತಬಾಡು ಸರ್ರಿ ಹುಡ್ಸಿರೇ ಮಾಸಿತ್ತೋಳು ಉಂಡೆ ಸಿರಪ್ ಇಲಾಜ್ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆ ಡಾಕ್ಟರ್ ಅನಿ ವಕೀಲ್ ಓಲ್ ಸಾನ್ ವಾಲೆ ಮುಖ್ಯನ ಖೋಲಿತೆ ಮಂಜಿತ್ತೋಳು ಅನಿ ಬಹುನಿಯಡ್ ಬಾಳು ವಾತ್ತೋಳು ಅವನ ಒಳುಲ್ ರೋತೋಲ್ ಸದಸ್ಯ ತುರತ್ ಪುಚೆ ಕಿ ತುಲ್ ಕಿ ಓಲ್ ಬಚ್ಚೋ ಧನ್ ದೌಲತ್ ಮಾಲೈ ಚೋಳಕಿಸಿ ಹತ್ತೋಲೈ ವಕೀಲ್ ಪಾಳ ಧೀರು ತಲ್ ವನ್ ತುಲ್ ಕಿ ಸಬ್ ಕುಚ್ ಬೋಲ್ ಸಬ್ ಚೀಜ್ ಕನು ಛೋಡಿಕ್ಸಿ ಅತ್ತೋಲೈ ಪ್ಯಾರು ಭಯಡಿಟ್ ಅನಿ ಸೇಲಕ್ನಿಟ್ ಯಾಕುಬೀಗ ಇದ್ದೆ ಮಾಂದಿತುನ್ ವ್ಯತ್ತನ ಚಾಯ್ ಮಾಯ್ತೋಲೈ ಕಿ ಇವನೇ ಧನ್ ದೌಲತ್ ತಪರ್ರು ಜಂಗ್ ಲಾಸ್ತಿ ಅತ್ತಾಯ್ ಯಾಕುಬ್ ಇವನ್ ಓಡ್ ಪರಮೇಶ್ವರ್ ತುನ್ ಹಲ್ ಮಾನೆ ಕ್ಯಾನ್ ವಾಲೆಡ್ ಧನ್ ದೌಲತ್ ವಾಲೆಡುನ್ ದೋಸಿ ಠೆರೆ ಕ್ಯಾತ್ತೋಲೈ ಬೋಡ್ ಧನ್ ದೌಲತ್ ತುನ್ ಜಮಕ್ಸಿಕೊನ್ ಬೇಮಾನಿ ಕಿಸಿರೇ ಮಾತ್ತೋಳೈ ಉಂಡೆ ಲೈ ಸೋಳ್ ವಿಶ್ವಾಸ ಕಹಲೆ ಮಾಯನ್ ವಾಲೆಡ್ ಲೋಗೋಳ್ ಬ್ಯಾಂಕ್ ತೆ ಸೋನೋ ಚಾಂದಿನು ಬಂದ್ ಕಿಸಿಕೊನ್ ಇರ್ತೋಳೈ ಅದನ್ನ ಬಾಂಗೆ ಬಿ ಕಾಮ ಇಲ್ಲೆ ಅದನ್ನಾಹಿ ಓಡ ಕಾಮ್ತೆ ವಾಸಿರೇ ಮಾತ್ತಾಯ್ ಉಂಡೆ ನಾಯಿ ದೇಸ್ತ ಉನ್ನತಿ ತೆ ಕಾಮ್ತೆ ವಾಸಿರೇ ಮಾತ್ತಾಯ್ ಸಿರಪ್ ಜೂಟೋ ದಿಖಾವತಲೈ ಬ್ಯಾಂಕ್ ತೆ ಸೋನೋ ಚಾಂದಿ ತುನ್ ಬಂದ್ ಕಿಸಿಕೊನ್ ಇರ್ತೋಳೈ ಸೋನೋ ತ ಕಾಮ್ ಸಿರಪ್ ನಾಮಾ ನಾಯಿ ಪರ್ ಬೋನ್ ಕರು ಮಿಧೈ ಓಡ್ ನೀಂದ ಹರಾಮೈ ಉಂಡೆ ಬೋನ್ ಕರು ಮೈಲೆ ಓಡ್ ಇದ್ದನ್ ಎತ್ತನ್ ಲೈ ಅಪನು ನೀಂದ ತುನ್ ಉಂಡೆ ಅಪನು ಚೇನ್ ತುನ್ ಕೋಯ್ ಕಿಸಿ ರೈ ಮಾತೋಳೈ ನಾವುಳ್ ಪ್ಯಾರೋ ಭಯಡಿಟನಿ ಸಿಲಕ್ನಿತ್ ಇದ್ ಬಿ ಧನ್ ದೌಲತ್ತುನ್ ಜಮಾ ಕ್ಯಾನ್ ಲೇಕಡ ಮಾಂದಿಯಾನ್ ಇಮಡ್ ಬಿ ಇದ್ದನ್ ಲೈ ಜವಾಬ್ದಾರ ಅಂದಿತ್ याकूब मिकून भी बांगे इंजिरे मातोले समुद्र तार होतुन जितो इमट उड़ाकिट अच्छो ही इमट ज्यादा येर वडकता के हंतोड़ीट धन दौलत भी इता लही इदेन और लोभ क्यान वाले पंचलसा के मायोल परमेश्वर धन दौलत तुन इदन लई अलसे बोल कैदेन इमट दबेक सिकुन उच्छिदा किट परमेश्वर धन तुन जमा क्यान लई अल्ले बल्कि अद्दे न बटवरत लई सीतो लई इमट धन दौलत तुन जवा बाड़ी क्या न चाहे माई तोड़ी बड़ा मिकुन पक्को मालूम है कि इमट अद्दन काम ते ये चिसा के माई तोड़े इदन लाई प्रभु बोल धनिन मुरक तनाम तल वर्ग तुल बोल फसल ता ज्यादा आयन कारण तल अपनो बखारे उन अनि कोठी नु खूब निश्चय तुल उन्हें यू नितुल की ये नवा परांति तीन उन ओंडे खुश माने किम उन्हें अद्दे रात ते परमेश्वर ता वचन वन करूं औतु ये मुरक्ति निन्रात ते निवा परांतुन निसे घुचियत का ते इस सब धन दौलत बुनायल याकूब ना ही सिर्फ धन तुन जमा क्यान लाई बोड़ून दोषी ठहरे क्या तोले बल्कि बोल बोड़ून गलत ढंग तल धन दौलत तुन अर्प क्यान लाई भी दोषी ठहरे क्या तोले बोड़ खूब धनी आयन लाई गरीब नू लूटे क्या तोले नावड़ प्यारो रिट परमेश्वर इतोड़ धोखा सियान वालड़ मानवा न खिलाफ ते बोल बेमानी तल धन तुन काम ते यथा तोड़े ग परमेश्वरा बेबांगे अलिनोल बाड़ी की कड़ू लगन वाले दाना संगने गोक न दाना नू भी नुकसानी आयना वर्रोई पर बोल वायन वाले बखत ते इतोड़ुन जरूर सजा सियानोल परमेश्वर तुन हल पुनान वालड़ धनी डलाई इहुन चेते क्या न मांदी आंत की बोलून बिल्कुल होशियार आयना जरूरत है नावल प्यारो दोस्त लोड़ित इमट बेना रीति तल पैसा नु कमाई क्या तोड़ित ओंडे अद्देन बहुन खर्चा क्या तोड़ित परमेश्वर एदन लाई भी मीवा न्याय क्या नोल आने मुन्ने याकूब न किताब तैया देना सयुं पाड़ता नालू वचन तल अरिकुन सारू वचन लुगोस अमट इवन करीता तोड़म मीवा नेल्क ने बनियार्क कोई सी ये तोड़ परवोड़ा मजदूरी सीविठल ले केंजट बहुन आड़ी तोड़ मीवड़ कोयन वालेड़ आड़ाना पड़ुल प्रभु परमेश्वर तंग काहुने अवसी वाता ये दुनिया ते इमट सुख विलास ते मंजे खूब भोगे की तोड़ी अस्सी वाटा ना दिया थे नल खूब मोटो आसी हत तोड़ी धर्मीन दोषी ठहरे किसी जोक्सी वाट तोड़ीट मेकुन बोल रोग कहले की बोल अने मुन्ने पुरानो नियम ते नीति वचन तुन लिखे कहन वाले राजा सुलेमान 28 पाठ ता 11 वचन ते माकुन इहुन करश्चरे मात तोले धनी मानवल अपनो ही नजर ते बुद्धि वाले आय तोले उन्हें समझदार गरीब अदमानी तपरक किसी यन तोले धनी खूब ज्यादा धन दौलत तुन जोड़े सीखुन अद्दन खूब उड़े क्या ना बुद्धिमानी समझे माइक तो लई मगर प्रभु जी इदमानी तुन मुरख पन इन तो लई प्रभु शु जो की रण धनी ने बारे ते चर्चा की तुल उन रण ते इतोड़े परमेश्वर तुनल पुंदान वाले धनी मत तोड़ रंटड़ जीवा धनता खाक मंजीता वड़ुल वोल कंगाल ता बिल्कुल फिकर ही लेके ओल बदन लाई बोल जवाबदार मत तोल अनि बोल अपनो धन तुन पिसुची कोन इतुल अनि दूसरो धनी मानवल इत बखत ते धन दौलत तुन जमक सिकुन ऐसी इतुल की सियानो अलत ते पड़ा चैन तल तिंदका उन्हें परमेश्वर ता काम तलाई बांगे भी विचार आयले केवल धनी सिर्फ अद्दे जिंदगी तलाई विचार क्या तो लई उन्हें हमेशा ता जिंदगी तलाई हल्ले इधर लाई प्रभु वन मुरक इंजी कुन वन की तो लई निर्मा कुन प्रभु जी युसा मादिनु करत तो लई इधर लाई इवन पर रो जरा सो विचार क्या ना जरूरी है प्यारो भैडी टनित से लकनित इंगा मावा ने टाइत बाइबल अध्ययन ता कार्यक्रम में गई खत्म आई ताई मुन्नेडा कार्यक्रम ते में से फिर दूसरो बार मुलाकात आयल प्रभु यीशु में कुन सब तुन बरकत से विल
आज मधुर वाणी ने तुमको पुकारा है, आज मधुर वाणी ने तुमको पुकारा है। एक अनोखा जीवन यीशु के द्वारा तकलीफ में वो ही केवल सहारा है। एक अनोखा जीवन यीशु के द्वारा है, एक अनोखा जीवन यीशु के द्वारा है। आज मधुर वाणी ने
इन्ने के मावा कार्यक्रम सच्चो सर्री केंस्ते माकुन विश्वास है कि इद कार्यक्रम ते मिकुन सब तुन आत्मिक फायदा पुट्टा होए। यदि इत कार्यक्रम तुन केंजा न बाते मीवा मनते बांगे भी सवाल पैदा आयते होए या फिर मीवा जीवाते बांगे भी शंका होते इमर्त मासे इत पताते संपर्क किम। मावा पता है यो कार्यक्रम सच्चो सर्री ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 0004 महाराष्ट्र। पता उन्दी बार ओंडे केंटी येनाड कार्यक्रम सच्चो सर्री
ट्रांसवर्ल्ड रेडियो इंडिया
पोस्ट बॉक्स नंबर 1002 बेजन बाग नागपुर नालुंग नालुंग 0004 महाराष्ट्र। इमाट मासे ईमेल पता ता जरिया ताल भी संपर्क किसी सके माय तोड़े। मावा ईमेल पता है gondi@radio882.com gondi@radio882.com। मुन्निदा कार्यक्रम ते मी से फिर दूसरो बार मुलाकात आयल। प्रभु यीशु मिकुन सब तुन बरकत सेवे।